चीनीमंडी.com पॉडकास्ट। ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 1 मिलियनच्या पुढे। ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या 24,054,771 वरून 10,32,913 इतका वाढला आहे। या अवधीत मरणाऱ्यांची संख्या 1,206 पेक्षा वाढून 48,954 इतकी झाली आहे। मंत्रालयाने सांगितले की कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून 5,07,000 पेक्षा अधिक लोक हे बरे झाले आहेत। संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोना व्हायरसची प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे। अमेरिकेमध्ये 2.2 मिलियन पेक्षा अधिक कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोविड-19 प्रकोपाला महामारी म्हणून घोषित केले होते।